ते विचारता गेल्या 25 वर्षात चैनू भाऊंनी काय केलं, पण हे चैनू भाऊ कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत होते. तेव्हा तुम्ही पार्ट्या करत होता. तुम्हाला काय कळायचं यातलं? पूर्वी गावातल्या लोकांना साधं दवाखान्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं, पण आज खेड्यापाड्यातली लोक चैनू भाऊंमुळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि हे सगळ्या सुविधा मिळतायत त्या फक्त आणि फक्त चैनू भाऊंमुळे. पण मागच्या 5 वर्षात पार वाट लागली. आता मागच्या वेळची चूक सुधारणार आणि परिवर्तन घडणार. विकासाचं नवं पर्व, मलकापूरचा गर्व, चैनू भाऊच निवडून येणार.